आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पोलंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेन भेटीवर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना. पहिल्या राष्ट्रीय अंतरिक्ष दिनानिमित्त आज देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन. सर्वोच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे. आणि लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. पोलंडचा यशस्वी दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमध्ये 1992 राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांची युक्रेनला ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेनच्या ऐतिहासिक भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि विस्तारण्यास मदत होईल. या भेटीदरम्यान दोन्ही नेते आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांपासून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण ते कृषी क्षेत्रांपर्यंतच्या सर्व द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असून त्यावर देखील चर्चा होणार आहे. वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्यासाठी भारतानं सातत्यानं मुत्सद्देगिरी आणि संवादाचा पुरस्कार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे युद्ध थांबवण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना मदत होईल अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे. युक्रेन रशिया युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी युक्रेनला भेट देत असल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटींसह सर्वसाधारण सभेचे ठराव, आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक एकात्मतेसाठीचे प्रयत्न यामुळे हा संघर्ष थांबवण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं किमान 3 ठरावांमध्ये रशियानं लष्करी कारवाई थांबवावी अशी मागणी केली आहे, तर 1 ठरावात युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे असंही दुजारिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पोलंडमध्ये वॉर्सा इथं पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. भारत आणि पोलंडनं परस्पर संबंधांना धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे असं या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं. यावर्षी दोन्ही देश त्यांच्यातील राजनैतिक संबंधांचा 70वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. दोन्ही देशातील संबंध लोकशाही आणि कायद्याचं राज्य यासारख्या सामायिक मूल्यांवर आधारित आहेत असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. 45 वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानांनी पोलंडला भेट दिली असून भारत आणि पोलंडमधील संबंधांमध्ये हा दिवस विशेष महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान टस्क हे भारताचे दीर्घकाळापासूनचे मित्र आहेत आणि त्यांनी भारत आणि पोलंडमधील संबंध दृढ करण्यात मोठं योगदान दिलं आहे. 2022 युक्रेन संघर्षात भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पोलंडनं केलेली मदत भारताचे लोक कधीही विसरू शकणार नाहीत असंही मोदी यांनी नमूद केलं. भारत आणि पोलंड आंतरराष्ट्रीय स्तरावरही घनिष्ठ समन्वयानं पुढे जात आहेत. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करणं ही काळाची गरज आहे यावर दोन्ही बाजू सहमत आहेत असं सांगून मोदी यांनी पोलिश कंपन्यांना मेक इन इंडिया आणि मेक फॉर वर्ल्डमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलं. जानेवारी 2025 पोलंड युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. पोलंडच्या पाठिंब्यामुळे भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातील संबंधही अधिक दृढ होतील असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टस्क यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विविध मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाणही केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वॉर्सा इथं अज्ञात सैनिकांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे सेबेस्टियन डुडा यांचीही मोदी यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनीही द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. ऑपरेशन गंगा दरम्यान युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोलंडनं केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी राष्ट्रपती डुडा यांना भारत भेटीचं आमंत्रणही दिलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉरसा इथं पोलंडच्या कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मिचेल स्पिस्को आणि सदस्य कालबारझिक यांची भेट घेतली. पोलंडमध्ये कबड्डीची लोकप्रियता वाढवण्यासह भारतीय आणि पोलिश खेळाडूंमधील स्पर्धांची संख्या वाढवण्याबाबत त्यांनी चर्चा केली. कालबारझिक 2015 आणि 2016 भारताच्या प्रो कबड्डी लीगमधून बंगळुरू बुल्सकडून सहभागी झाला होता. त्यानं पोलंडच्या राष्ट्रीय संघातून अहमदाबाद इथं झालेल्या कबड्डी विश्वचषक 2016 देखील भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रमाचा 113 भाग असेल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काल अमेरिकेच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉर्ड ऑस्टिन यांच्या निमंत्रणावरून राजनाथ सिंह काल संध्याकाळी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. राजनाथ सिंह संरक्षण मंत्री लॉर्ड ऑस्टिन यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेणार असून अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांचीही भेट घेणार आहेत. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या संरक्षण उद्योगासोबत सुरू असलेल्या आणि भविष्यातील संरक्षण सहकार्याबाबत एक उच्चस्तरीय गोलमेज बैठकही होणार आहे. नोव्हेंबर 2023 झालेल्या 5व्या वार्षिक भारत अमेरिका मंत्रीस्तरीय संवादानंतर भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय संरक्षण उपक्रमांमध्ये प्रगती केली आहे. दोन्ही देशातील संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची ठरणार आहे. पहिला राष्ट्रीय अंतरिक्ष दिन आज देशभरात साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं संपूर्ण देशभरात अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या हस्ते रोबोटिक्स आणि भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अवकाश विज्ञानातील संशोधनाचा समाज आणि तंत्रज्ञानावर प्रभाव स्पष्ट करणारी टचिंग लाईव्ज व्हाईल टचिंग द मून इंडिया स्पेस सागा अशी यंदाची संकल्पना आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चांद्रयान मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरवण्यात भारताला यश आलं. या यशामुळे भारत यशस्वी अंतराळ मोहिमांच्या देशांच्या गटात सामील झाला असून 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून घोषित करण्यात आला. दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी तसंच निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं संप मागे घेतला असल्याची घोषणा केली आहे. यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजसह दिल्लीतील केंद्र सरकारच्या रुग्णालयांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेनं संप मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. कोलकातामधील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात घडलेल्या घटनेची गंभीर दखल तसंच देशभरातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या समस्येकडे लक्ष पुरवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत या समस्यांचं त्वरित निराकरण होण्यासाठी राष्ट्रीय कृती दल स्थापन करण्याच्या आदेशाबद्दलही संघटनेनं समाधान व्यक्त केलं आहे. भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. नीरजनं 89.49 मीटर अंतरावर भाला फेक करत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पोलंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेन भेटीवर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना. पहिल्या राष्ट्रीय अंतरिक्ष दिनानिमित्त आज देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन. सर्वोच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे आणि लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.